आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं ह्यो आसात प्रादेशिक खबरो। मुखेल खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज नवे शीख गुरु तेग बहादूर हांच्या प्रकाश पुरप निमतान तांकां आदरांजली ओपली। मुखेलमंत्री फेलोशीप येवजणेक 31 मे 2027 मेरेन 2 वर्सांची मुजत वाड मेळ्या। कदंबा येरादारी महामंडळान बेंगळुरू शिर्डी हैदराबाद मुंबय धर्मस्थळ आनी हंपी मार्गार दिसपट्टी नवीन एअर कंडिशन आनी आरामदायी आंतरराज्य बस सेवा सुरू केल्या। जेजू क्रिस्ताच्या बलिदानाची याद करून दिवपी परब म्हळ्यार गूड फ्रायडे आयज देशभरासयत गोंयातूय भक्तीभावान मनयली। गोंय माध्यमीक शिक्षण मंडळान 12वेच्या पुरवणी परिक्षांचे निमणे वेळापत्रक जाहीर केलां। आतां पुराय खबरो। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज शीख गुरु तेग बहादूर हांच्या प्रकाश पुरप निमतान तांकां आदरांजली ओपली। गुरु तेग बहादूर हे भारतीय महान आध्यात्मीक मशाल वाहका मजगतचे एक गुरु आशिल्ले अशें प्रधानमंत्र्यांनी मुखार म्हळां। गुरु तेग बहादूर हांची जीण धीर आनी मायामोगाचें प्रतीक आशिल्लें। अन्याया आड ते सदांच झुजताले। तांचे शिकवणींतल्यान कल्पीत समाज घडोवपा खातीर देशाक उर्बा मेळटली अशें प्रधानमंत्र्यांनी आपल्या संदेशांत म्हळां। मुखेलमंत्री फेलोशीप येवजणेक 31 मे 2027 मेरेन 2 वर्सांची मुजतवाड दिल्या। हे विशीं सरकारान अधिसुचोवणी जारी केल्या। ह्या फेलोशीप येवजणे वरवीं तरणाट्या वेवसायिकांक प्रशासकीय कामाची माहिती मेळची म्हूण 11 म्हयन्या खातीर नेमतात, जाल्यार तांकां म्हयन्याचें मानधन म्हूण 30,000 रुपया दितात। 19 मे 2021 वर्सा सरकारान ही येवजण चालीक लायल्या। हे येवजणे वरवीं दर वर्सा 10 पात्र उमेदवारांची निवड जाता, जाल्यार ह्या उमेदवारांची गोंय सांख्यिकी आनी मुल्यांकन खातें वेगवेगळ्या सरकारी खात्यांतल्या कामांचेर नेमणूक करता। 21 ते 27 वर्सां पिरायेच्या पदव्युत्तर तशेंच पदवीधारक तरणाट्यांक ह्या येवजणे वरवीं प्राधान्य दितात। कदम येरादारी महामंडळान बेंगळुरू शिर्डी हैदराबाद मुंबय धर्मस्थळ आनी हंपी मार्गार दिसपट्टी नवीन एअर कंडिशन आनी आरामदायी आंतरराज्य बस सेवा सुरू केल्या। म्हापशे ते बंगळुरू एसी स्लीपर बस म्हापशेच्यान सांजेच्या 5:30 वरांचेर सुटून पणजी मडगांव फोंडा अनमोड धारवाड हुबळीच्यान बेंगळुरू पावतली आनी दुसरे दिसा परती बेंगळुरू सावन 7:45 सुट्टली। मडगांव ते पुणे शिर्डी एसी स्लीपर बस मडगांवच्यान सांजेच्या 5:00 वरांचेर सुटून पणजी म्हापशे बांदा पुणेच्यान शिर्डी पावतली। गोवा हैदराबाद एसी स्लीपर बस मडगांवच्यान सांजेच्या 4:00 वरांचेर सुटून पणजी म्हापशे साखळी बेळगांव विजयपुरा कलबुर्गीच्यान हैदराबाद पावतली। तशेंच महामंडळा वतीन गोंय मुंबय धर्मस्थळ आनी हंपी मार्गार बस सेवा सुरू करपांत येतली। लोकांनी संबंधित मार्गावयल्या आरामशीर आनी सुरळीत येरादारी खातीर कदंबा वातानुकुलीत स्लीपर बसींचो लाव घेवचो अशें कदंबा महामंडळान कळीत केलां। चड म्हायती आनी ऑफलायन तिकेट बुकिंगे खातीर महामंडळाच्या वॅबसायटीचेर भेट दिवची अशें जाळवणदारांनी कळीत केलां। जेजू क्रिस्ताच्या बलिदानाची याद करून दिवपी गूड फ्रायडेची परब देशभरासयत गोंयांतूय व्हड भक्तीभावान मनयली। गूड फ्रायडे निमतान आयज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी जेजू क्रिस्ताच्या बलिदानाची याद केली। सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टांत प्रधानमंत्र्यांनी म्हळां की हो दीस आमकां दयाळपण करुणा सांबाळपाची आनी सदांच मन व्हड दवरपाची उर्बा दिता। लोकांची पातकां भोगसुपाक जेजू क्रिस्तान स्वताक खुर्साळ चडोवन घेतलो। जेजू क्रिस्ताच्या ह्या त्यागाची याद म्हूण पवित्र शुक्रार म्हळ्यार गूड फ्रायडे हो दीस पाळटात। आयज पुराय गोंया वांगडा साश्टी तालुक्यांतूय हो दीस भक्तीभावान पाळ्ळो। ते खातीर इगर्जांनी दीसभर धार्मीक कार्यावळी जाल्यो। आयज सकाळीं जेजू खुर्साळ चडोवपाची कार्यावळ मडगांवच्या मोती डोंगरावेल्या कपेला मुखार जाली। सुमार 25 मिटर उंच आशिल्ल्या खुर्साचेर देवाची प्रतिमा चडयिल्ली। ह्या वेळार भाविकांनी प्रार्थना केल्यो। शेकड्यांनी भाविकांनी तातूंत वांटो घेतिल्लो। उपरांत सांजवेळा देवाचे मरण यात्रेचें पुरसांव जालें। साश्टींतल्या हेर गांवांनी अशीं पुरसांवां जालीं। गोंयच्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षण फाट्या वतीन वर्ल्ड हॅरिटेज डेच्या फाटभुंयेर आयज पोरणें गोंयांत सेंट आगोस्तीन चर्च वाठारांत डिजिटल हॅरिटेज वॉक ही सेवा चालीक लायल्या। सेंट आगोस्तीन टॉवर विशीं इतिहासीक तशेंच पुरातत्व म्हत्वा विशीं आशिल्ली म्हायती पर्यटकांक तशेंच इतिहास मोगींक मेळची ह्या हेतान हो उपक्रम चालीक लायला अशी माहिती भारतीय पुरातत्व खात्याचे सुप्रिटेंडींग आर्कियोलॉजिस्ट अभिजीत आंबेकार हांणी दिली। ह्या उपक्रमा वरवीं QR कोड स्कॅन करून इतिहासीक थळांची माहिती मेळटली। ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात।
भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयान संसारीक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनरिजवण शिखर परिषद म्हणजे वेव्स 2025 आयोजित केल्या. ॲनिमेशन, गेमिंग, स्पोर्ट्स, कॉमिक्स, फिल्म मेकिंग अशा साबार आव्हानांनी तुमच्या प्रतिभेचे प्रदर्शन करण्याची संध साधपाक क्रिएट इन इंडिया चॅलेंज वरवी या उपक्रमात वाटेकार जाऊ येता. अधिक माहिती खातीर www.wavesindia.org या संकेतस्थळाक मुजरत भेट दियात.
गोंय माध्यमीक शिक्षण मंडळान 12वेच्या पुरवणी परिक्षेचे निमणे वेळापत्रक जाहीर केला. ही परिक्षा उत्तर आणि दक्षिण गोंय अशा दोन केंद्रांनी जातली. उत्तर गोंयातले म्हापसा केंद्र पुरुषोत्तम वालावलकर उच्च माध्यमीक शाळेत असतले, जाल्यार दक्षिण गोंयातले मडगांव परिक्षा केंद्र शासकीय बहुउद्देशी उच्च माध्यमीक शाळा मंडळ बोर्डा मडगांवात असतले. 7 मे सावन पुरवणी परिक्षा सुरू जातली. विज्ञान, कला आणि वाणिज्य शाखेची परिक्षा 17 मेक सोंपता, जाल्यार व्यावसायीक शाखेची परिक्षा 12 मेक सोंपतली अशी माहिती गोंय शिक्षण मंडळाचे सचिव विद्यादत्त नायक हांणी दिल्या. परिक्षेचे सकाळचे सत्र सकाळी 9:30 आणि दनपारचे सत्र दनपारा 2:30 सुरू जातले अशी माहिती गोंय शिक्षण मंडळान दिल्या. परिक्षा सुरू जावच्या आधी उण्यात उणे 1 वर विद्यार्थ्यांनी परिक्षा केंद्रात पावूंक जाय. विज्ञान फाट्याची प्रात्यक्षिक परिक्षा 19 मे सावन सुरू जातली आणि हे वेळापत्रक उपरांत उजवाडा येतले अशी माहिती शालांत मंडळान दिल्या. गोवा फायर रन 2025 फाटभुयेर आयज गोंय उजो पालोवपी दळान ह्या मॅरेथॉनाच्या खाशेले टीशर्टाचे तशेंच पदकाचे अनावरण केला. गोंय उजो पालोवपी दळ आणि परवरीच्या रोटरी क्लबाच्या जोड पालवान 20 एप्रिलाक सकाळी 6:30 ह्या मॅरेथॉनाचे आयोजन केला. घटमूट भलायकी आणि फायर सेफ्टी विशी जागृताय करपाच्या हेतान युनायट टू इग्नायट फायर सेफ इंडिया ह्या संकल्पनेवरवीं ह्या मॅरेथॉनाचे आयोजन केला अशी माहिती गोंय उजो पालोवपी दळाचे संचालक नितीन रायकार हांणी दिल्या.
एव्हरी इयर 14th of April वी आर ऑब्झर्विंग एज अ नॅशनल फायर सर्व्हिस डे. After National Fire Service Day, we are observing a fire prevention week from 14th to 20th of April. On this occasion, we are conducting various awareness programs in schools, colleges, government building, private building, quiz competitions, blood donation camp, Goa Fire Run Marathon 2025. असे वेगळेवेगळे आमचे अवेअरनेस प्रोग्राम असतले. आणि आमची दीस इयर थीम इज युनायट टू इग्नायट अ फायर सेफ इंडिया. ही थीम आमकां अशी जागृताय दिता की सगळ्यांनी एकठांय येवचे आणि सुरक्षित आमचे भारत, गोंयाच्या बरोबर भारतूय आमचे सुरक्षित दवरचे अशी आमकां मेसेज दिता. त्या निमित्तान आम्ही एक लॉन्च केल्ले आहात टीशर्ट. टीशर्टाचे गोवा फायर रन टीशर्ट असे लॉन्च केले आहात. तेजेर आमची मेसेज असतली युनायट टू इग्नायट अ फायर सेफ इंडिया. ही मेसेज सगळ्यांकडे जे हे टीशर्ट घालतले आणि आम्ही एक राऊंड मारून सगळ्यांकडे सिटीजन जे आमचे गोयचे आहात त्यांच्याकडे मेसेज आम्ही ही पावयतले आणि त्यांना जागृताय दिले.
2.5 किलोमीटर अंतराची ही मॅरेथॉन सर्त पणजे शांतिनेजच्या उजो पालोवपाच्या दळाच्या कार्यालयाकडल्यान सुरू जातली. ह्या मॅरेथॉन सर्तींत सुमार 250 सर्तक वांटो घेतले. सीआयसी कडल्यान लुकसाण भरपायेचो आदेश याचिकादाराक माहिती दिवपाक कळाव केल्ल्यान ताचो वेळ, शक्त आणि पैसे खर्च झाले. हाची भरपाय म्हणून मागिल्ली माहिती दिवपा वांगडा 10,000 रुपयांची लुकसाण भरपाय याचिकादाराक दिवपाचो आदेश मुखेल माहिती आयुक्त अरविंद कुमार नायक हांणी वास्तुशिल्पकला महाविद्यालयाक दिलो. ह्या आदेशाक लागून याचिकादार रॉय डिसोजा हांकां थाकाय मेळ्ळी. आनी खबरो सोंपोवच्या आदीं परतून एक फावट मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज 9वे शीख गुरू तेग बहादूर हांच्या प्रकाश पुरप निमतान तांकां आदरांजली ओपली. मुखेलमंत्री फेलोशीप येवजणेक 31 मे 2027 मेरेन 2 वर्सांची मुजत वाड दिल्या. कदंबा येरादारी महामंडळान बेंगळुरू, शिर्डी, हैदराबाद, मुंबय, धर्मस्थळ आणि हंपी मार्गार दिसपट्टी नवीन एअर कंडिशन आणि आरामदायी आंतरराज्य बस सेवा सुरू केल्या. जेजू ख्रिस्ताच्या बलिदानाची याद करून दिवपी परब म्हणल्यार गूड फ्रायडे आयज देशभरासयत गोंयातूय भक्तीभावान मनयली. आनी गोंय माध्यमीक शिक्षण मंडळान 12वेच्या पुरवणी परिक्षांचे निमणे वेळापत्रक जाहीर केला. आणि इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागा वरवीं तुमकां परतून आयकूंक मेळटल्यो प्रादेशीक खबरो फाल्यां सकाळीं 7:25 तो मेरेन नमस्कार.